आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रवासी भारतीयांसाठीच्या ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया ओसीआय संकेतस्थळाचं उद्घाटन। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा आज महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळात समावेश होणार। रशिया युक्रेन युद्धबंदीसाठी चर्चेला तयार असल्याची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची माहिती। आणि दीवमधल्या घोगला किनाऱ्यावर पहिल्या खेलो इंडिया किनारी क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन। आता सविस्तर बातम्या। प्रवासी भारतीयांसाठीच्या ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया म्हणजेच ओसीआय या संकेतस्थळाचं उद्घाटन काल केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आलं। या पोर्टलमुळे 50 लाखांहून अधिक प्रवासी भारतीयांना विविध सुविधा एका संकेतस्थळावर सहज उपलब्ध होणार आहे। अनिवासी भारतीय आणि देशपरदेशात प्रवास करणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी अधिक कार्यक्षमतेनं काम करणाऱ्या पोर्टलचं पंतप्रधानांनी समाजमाध्यमावर कौतुक केलं आहे। शेतकऱ्यांना कृषीविषयक आधुनिक तंत्रज्ञान आणि बियाण्यांची माहिती देण्यासाठी येत्या 29 मेपासून देशव्यापी विकसित कृषी संकल्प अभियान सुरू करण्यात येणार आहे। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। देशातल्या 723 जिल्ह्यांमध्ये ही मोहीम राबवण्यात येणार असून सुमारे 1.5 कोटी शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचं उद्दिष्ट आहे। एकंदर 65,000 गावात जाऊन वैज्ञानिकांचं पथक शेतकऱ्यांना यासंदर्भात प्रात्यक्षिकं आणि प्रशिक्षण देईल। जिल्हा पातळीवर या पथकाच्या दररोज 3 बैठका होतील असं त्यांनी सांगितलं। या अभियानात 2,170 पथकं तयार करण्यात येणार असून प्रत्येक पथकात किमान 4 शास्त्रज्ञांचा समावेश असेल। देशभरातील कृषी विद्यापीठ आणि कृषी संशोधन संस्थेचे कुलगुरू आणि संचालकांची वार्षिक बैठक आज नवी दिल्लीत होत आहे। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन होणार आहे। कृषी क्षेत्रातील संशोधन शिक्षण आणि 2047 मधील विकसित भारत अशी या परिषदेची मध्यवर्ती संकल्पना आहे। परिषदेत कृषी क्षेत्रातील प्रमुख धोरणकर्ते विचारवंत आणि शैक्षणिक तज्ज्ञ एकत्र येतील आणि देशभरातील शेती क्षेत्रात नवसंकल्पना राबवून नवोपक्रम परिसंस्थेला बळकटी देण्यासाठी आवश्यक असलेल्या धोरणात्मक सुधारणांवर चर्चा केली जाईल अशी माहिती कृषी मंत्रालयानं एका निवेदनात दिली आहे। लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी काल राजस्थानमधील लोंगेवाला इथं भेट दिली आणि या भागात तैनात असलेल्या सैनिकांशी संवाद साधला। ऑपरेशन सिंदूर दरम्यान सैन्यदलांनी केलेल्या पराक्रमाबद्दल लष्कर प्रमुखांनी सैनिकांचं अभिनंदन केलं। या भागात भारतीय हवाई दल आणि सीमा सुरक्षा दलाच्या समन्वयानं केलेल्या संयुक्त कारवाईचाही लष्कर प्रमुखांनी आढावा घेतला। केंद्र सरकारची ऑनलाईन विपणन सुविधा अर्थात जीईएम हे ई मार्केट जगभरात सर्वात मोठी कार्यक्षम आणि परवडणारी बाजारपेठ ठरली असल्याचं जीईएमचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिहिर कुमार यांनी काल ऑनलाईन सुविधेच्या 8व्या स्थापना दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात पत्रकार परिषदेत सांगितलं। जीईएमनं 10 लाखांहून अधिक सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग 1 लाखापेक्षा अधिक कारागीर आणि विणकर 1,80,000हून अधिक महिला उद्योजक आणि 31,000 स्टार्टअप्सना या सेवेत सामावून घेतलं आहे। केवळ 8 वर्षात जीईएम सार्वजनिक स्तरावर खरेदीसाठी एक परिवर्तनकारी शक्ती म्हणून उदयास आलं आहे। बाजारपेठेचं आकारमान आणि बाजार मूल्य दोनही बाबतीत अभूतपूर्व यश या पोर्टलनं मिळवलं असून एक मजबूत डिजिटल परिसंस्था म्हणून विकसित झालं आहे असंही मिहिर कुमार यावेळी बोलताना म्हणाले। भारत पाकिस्तान दरम्यान सध्याच्या परराष्ट्र धोरणाबाबत परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी काल काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांच्या अध्यक्षतेखालील समितीला माहिती दिली। ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतर घडलेल्या घटनांबाबत यावेळी सविस्तर चर्चा झाली। संसदीय समिती समवेत झालेल्या बैठकीनंतर थरूर यांनी यासंबंधीची माहिती वार्ताहर परिषदेत दिली। परराष्ट्र धोरण विकासाविषयी संसदीय स्थायी समितीला वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यानं माहिती देण्याची ही पहिलीच वेळ असल्याचं थरूर यांनी यावेळी नमूद केलं। उपराष्ट्रपती जगदीप धनखड आजपासून 3 दिवसांच्या गोवा दौऱ्यावर जात आहेत। या भेटीदरम्यान उद्या ते मोरमुगाव बंदरावर उभारण्यात आलेल्या प्रकल्पाचं राष्ट्रार्पण करतील तसंच या बंदरावरील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधतील। गुरुवारी उपराष्ट्रपती कृषी संशोधन केंद्राला भेट देतील तसंच राजभवन इथं उभारण्यात आलेल्या आयुर्वेदतज्ञ चरक आणि सुश्रुत यांच्या पुतळ्याचं अनावरणही करतील। परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी नेदरलँड्समधील हेग इथं डच परराष्ट्र मंत्री कॅस्पर वेल्डकॅम यांची काल भेट घेतली। दोनही देशांची द्विपक्षीय भागीदारी आणि युरोपियन संघाशी असलेले संबंध दृढ करण्यासंदर्भात यावेळी व्यापक चर्चा झाली, असं त्यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. पहलगाम हल्ल्याचा नेदरलँडनं तीव्र निषेध केला आहे. दहशतवादाविरुद्ध केलेल्या कारवाईला दिलेल्या समर्थनाबद्दल त्यांनी नेदरलँडचं कौतुक केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळात समावेश होणार आहे. आज सकाळी त्यांचा शपथविधी होईल. त्यांना अन्न आणि नागरी पुरवठा खात्याचं मंत्रिपद मिळण्याची शक्यता असल्याचं या संदर्भातील वृत्तात म्हटलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. रशिया आणि युक्रेन दरम्यान लवकरच युद्धविरामासंदर्भात थेट चर्चा होईल आणि युद्ध संपेल, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याबरोबर दूरध्वनीद्वारे झालेल्या चर्चेनंतर दोनही देश चर्चेला तयार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनीही आपण युक्रेनसोबत संभाव्य शांतता करारावर काम करण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे. रशियानं बिनशर्त युद्धबंदी करावी असं आवाहन युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी निवेदनाद्वारे केलं आहे. युक्रेन रशियासोबत तुर्की, स्वित्झर्लंड किंवा व्हॅटिकनमध्ये शांतता चर्चा करण्यास तयार आहे असंही त्यांनी नमूद केलं आहे. तुर्कीतील इस्तंबूल इथं नुकतीच झालेली चर्चा अपयशी झाल्यानंतर पुढच्या टप्प्यात शांततेसाठी नव्यानं प्रयत्न केले जात आहेत. अमेरिकेने विविध पर्यटन संस्था, त्यांचे मालक आणि अमेरिकेत बेकायदा स्थलांतरितांना मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध व्हिसा निर्बंध जाहीर केले आहेत. अशा व्यक्तींविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल असं अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या टॅमी ब्रूस यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. असे निर्बंध लागू करण्यात आलेल्या नागरिकांची आणि संस्थांची संख्या किती आहे याबाबत मात्र कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. भारतीय दूतावास आणि दोनही देशांच्या संरक्षण संस्था अनधिकृत स्थलांतर टाळण्यासाठी काम करत आहेत असं त्या म्हणाल्या. पहिल्या खेलो इंडिया किनारी क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन काल संध्याकाळी केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांच्या हस्ते करण्यात आलं. दीवमधल्या घोगला किनाऱ्यावर झालेल्या नेत्रदीपक उद्घाटन सोहळ्यात पारंपरिक नृत्य प्रकारांचं सादरीकरण झालं. येत्या 2047 पर्यंत भारत क्रीडा क्षेत्रातली महासत्ता होण्यास कटिबद्ध असल्याचं मांडवीय उद्घाटनावेळी बोलताना म्हणाले. खेलो इंडिया बीच गेम्स हा देशाच्या क्रीडा इतिहासातील एक महत्वाचा क्षण असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. कतारमध्ये सुरू असलेल्या जागतिक टेबल टेनिस विश्वविजेतेपद स्पर्धेत भारताच्या दिया चितळे आणि यशस्विनी घोरपडे यांनी महिला दुहेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. त्यांनी सिंगापूरच्या जोडीचा पराभव केला. पुढील फेरीत त्यांचा सामना जागतिक क्रमवारीत 6व्या क्रमांकावर असलेल्या जपानी जोडीशी होणार आहे. तर अहिका मुखर्जी आणि सुतीर्थ मुखर्जी यांना पराभव पत्करावा लागला. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. सनरायझर्स हैदराबाद संघानं कालच्या सामन्यात लखनौ संघावर 6 गडी राखून विजय मिळवला. 206 धावांच्या लक्ष सनरायझर्स हैदराबादनं 18 षटकं 2 चेंडूत 4 गडी गमावून पार केलं. अभिषेक शर्माला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलं. लखनौ सुपर जायंट्सकडून दिग्वेश सिंग राठीनं 2 बळी घेतले तर विल्यम्स आरोर्क आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला. तत्पूर्वी सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. आज चेन्नई सुपर किंग्ज संघाचा सामना राजस्थान रॉयल्स बरोबर होणार आहे. हवामान. कर्नाटकमध्ये येत्या 2 दिवसात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं जारी केला आहे. यासह तामिळनाडू, कोकण, गोवा आणि महाराष्ट्रात पुढील 3 दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. उद्यापासून मुंबईतही मध्यम ते मुसळधार पाऊस होणार असल्याची माहिती हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आर के जेन्नामनी यांनी दिली आहे. देशातल्या उत्तर भागात उष्णतेची लाट तीव्र होण्याची शक्यता नसल्याचंही ते म्हणाले. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. प्रवासी भारतीयांसाठीच्या ओव्हरसीज सिटीझन ऑफ इंडिया OCI संकेतस्थळाचं उद्घाटन. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा आज महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळात समावेश होणार. रशिया युक्रेन युद्धबंदीसाठी चर्चेला तयार असल्याची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची माहिती आणि दीवमधल्या घोगला किनाऱ्यावर पहिल्या खेलो इंडिया किनारी क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.